camera, सेलेब कट्टा
आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस ऍक्टर डिरेक्टर थिएटर आर्टिस्ट दीपाल लांजेकर सोबत. आणि दीपाल, मला आता हे विचारायचं होतं की एखादी गोष्ट जी बऱ्याच दिवसांपासून तुला करायची होती बट वेळ मिळत नव्हता शूटिंगमुळे आणि आता तो वेळ मिळतोय ती गोष्ट तू केली आहेस, ती कुठली?
अनेक पुस्तकं मी विकत घेत असतो, म्हणजे डोळ्यासमोर दिसलं की पुस्तक मी विकत घेतो, पण ते आता माझी स्वतःची 3,000 पुस्तकांची जवळजवळ लायब्ररी झाली आहे. तर त्याच्यामधली प्रत्येक पुस्तकं ऑलमोस्ट मी वाचलेली आहेत, पण नवीन काही मी 100 पुस्तकं घेतली होती मधल्या काळात गेल्या 1.5 वर्षात. म्हणजे दिसलं की मी आपलं पुस्तक ते उचलं आणतं, हे चांगलं वाटतंय किंवा याचा सब्जेक्ट चांगला वाटतोय, थोडस चाळलं की आपल्याला लक्षात येतं. तर अशी अनेक पुस्तकं माझ्या घरात पडून होती, ती आता मी वाचायला घेतली आहेत. दुसरं असं महत्वाचं की मी लहानपणापासून स्केचेस करायचो, पेन्सिल स्केचेस, पण ते मधल्या 7-8-10 वर्षात काही शक्य झालं नव्हतं, सगळ्या धावपळीमुळे करिअरच्या किंवा एकूण जो स्ट्रगल चालू होता. तर आता ह्या जो जे काही सक्तीची विश्रांती आपल्याला मिळालेली आहे त्याच्यामध्ये मी ते पुन्हा एकदा करायला घेतलंय. काही स्केचेस त्याची लवकरच सोशल मीडियावर टाकेन, मी लोकांना बघता येतील. 93.5
रेड FM बजाते रहो.